ਕਿਤੇ ਪਸ਼ਮ ਪਾਟੰ ਬਰੰ ਸਵਰਨ ਬਰਨੰ ਮਿਲੇ ਭੇਟ ਲੈ ਭਾਂਤ ਭਾਂਤੰ ਅਪਰਣੰ ਕਿਤੇ ਪਰਮ ਪਾਟੰ ਬਰੰ ਭਾਨ ਤੇਜੰ ਦਈ ਸੀ ਅਧਾਮੰ ਸਭੋ ਭੇਜ ਭੇਜੰ ਕਿਤੇ ਭੂਖਣੰ ਭਾਨ ਤੇਜੰ ਅਨੰਤੰ ਪਠੇ ਜਾਨਕੀ ਭੇਟ ਦੈ ਦੈ ਦੁਰੰਤੰ ਘਨੇ ਰਾਮ ਮਾਤਾਨ ਕੀ ਭੇਜ ਭੇਜੇ ਹਰੇ ਕਿਤ ਕੇ ਜਾਹੇ ਹੇਰੇ ਕਲੇਜੇ ਕਮੰ ਚੱਕਰ ਚੱਕਰੰ ਫਿਰੀ ਰਾਮ ਦੋਹੀ ਮਨੋ ਬਿਉਤ ਬਾਗੋ ਤਿਮੰ ਸੀ ਅਸੋਹੀ ਪਠਾ ਛਤਰ ਦੈ ਦੈ ਚਿਤੰ ਛੋਣ ਧਾਰੀ ਹਰੇ ਸਰਬ ਗਰਬੰ ਕਰੇ ਪੁਰਬ ਭਾਰੀ ਕਟਿਓ ਕਾਲ ਏਵੰ ਭਏ ਰਾਮ ਰਾਜੰ ਫਿਰੀ ਆਨ ਰਾਮੰ ਸਿਰੰ ਸਰਬ ਰਾਜੰ ਫਿਰੀਓ ਜੈਤ ਪਤਰੰ ਸਿਰੰ ਸੇਤ ਛਤਰੰ ਕਰੀ ਰਾਜ ਆਗਿਆ ਧਰੈ ਵੀਰ ਅਤਰੰ ਦਯੋ ਏਕ ਏਕੰ ਅਨੇਕੰ ਪ੍ਰਕਾਰੰ ਲਖੇ ਸਰਬ ਲੋਕੰ ਸਹੀ ਰਾਮਨਾਰੰ ਸਹੀ ਬਿਸ਼ਨ ਦੇਵਾਰਦਨ ਦਰੋਹ ਹਰਤਾ ਚਹੂੰ ਚੱਕਰ ਜਾਨਿਓ ਸੀਆ ਨਾਥ ਭਰਤਾ ਸਹੀ ਬਿਸ਼ਨ ਅਵਤਾਰ ਕੈ ਤਾਹੀ ਜਾਨਿਓ ਸਭੋ ਲੋਕ ਖਿਆਤਾ ਵਿਧਾਤਾ ਪਛਾਨਿਓ ਫਿਰੀ ਚਾਰ ਚੱਕਰੰ ਚਤੁਰ ਚੱਕਰ ਧਾਰੰ ਭਇਓ ਚੱਕਰਵਰਤੀ ਭੂਵੰ ਰਾਵਣਾਰੰ ਲਖਿਓ ਪਰਮ ਜੋਗਿੰਦਰਣੋ ਜੋਗ ਰੂਪੰ ਮਹਾਦੇਵ ਦੇਵੰ ਲਖਿਓ ਭੂਪ ਭੂਪੰ ਮਹਾਸ਼ਤਰ ਸ਼ਤਰੰ ਮਹਾਸਾਧ ਸਾਧੰ ਮਹਾਰੂਪ ਰੂਪੰ ਲਖਿਓ ਵਿਆਧ ਬਾਧੰ ਤ੍ਰਿਯੰ ਦੇਵ ਤੁਲੰ ਨਰੰ ਨਾਰ ਨਾਹੰ ਮਹਾਜੋਧ ਜੋਧੰ ਮਹਾਬਾਹ ਬਾਹੰ ਸ੍ਰੁਤੰ ਵੇਦ ਕਰਤਾ ਗਣੰ ਰੁਦਰ ਰੂਪੰ ਮਹਾਜੋਗ ਜੋਗੰ ਮਹਾਭੂਪ ਭੂਪੰ ਪਰੰ ਪਾਰ ਗੰਤਾ ਸ਼ਿਵੰ ਸਿੱਧ ਰੂਪੰ ਬੁੱਧੰ ਬੁੱਧ ਦਾਤਾ ਰਿਧੰ ਰਿੱਧ ਕੂਪੰ ਜਹਾਂ ਭਾਵ ਕੈ ਜੀਣ ਜੈ ਸੋ ਵਿਚਾਰੇ ਤਿਸੀ ਰੂਪ ਸੌ ਤੌਨ ਤੈਸੇ ਨਿਹਾਰੇ ਸਭੋ ਸ਼ਸਤਰ ਧਾਰੀ ਲਹੇ ਸ਼ਸਤਰ ਗੰਤਾ ਦੁਰੇ ਦੇਵ ਦਰੋਹੀ ਲਖੇ ਪ੍ਰਾਣ ਹੰਤਾ ਜਿਸੀ ਭਾਵ ਸੋ ਜੌਨ ਜੈਸੇ ਵਿਚਾਰੇ ਤਿਸੀ ਰੰਗ ਕੈ ਕਾਛ ਕਾਛੇ ਨਿਹਾਰੇ ਅਨੰਤ ਤੁਕਾ ਭੁਜੰਗ ਪ੍ਰਿਆਤ ਛੰਦ ਕਿਤੇ ਕਾਲ ਬੀਤਿਓ ਭਇਓ ਰਾਮ ਰਾਜੰ ਸਭੈ ਛਤਰ ਜੀਤੇ ਮਹਾਜੁੱਧ ਮਾਲੀ ਫਿਰਿਓ ਚੱਕਰ ਚਾਰੋ ਦਿਸਾ ਮੱਧ ਰਾਮੰ ਭਇਓ ਨਾਮ ਤਾਂਤੇ ਮਹਾਚੱਕਰਵਰਤੀ ਸਭੈ ਬਿਪ ਅਗਸਤ ਤੇ ਆਦਿ ਲੈ ਕੈ ਪ੍ਰਿਗੰ ਅੰਗੁਰਾ ਬਿਆਸ ਤੇ ਲੈ ਵਿਸ਼ਿਸ਼ਟੰ ਬਿਸਵਾ ਮਿੱਤਰ ਔ ਬਾਲਮੀਕੰ ਸੋ ਅਤਰੰ ਦੁਰਭਾਸ਼ਾ ਸਭੈ ਕਸ਼ਯਪ ਤੇ ਆਦਿ ਲੈ ਕੈ ਜਬੈ ਰਾਮ ਦੇਖੈ ਸਭੈ ਬਿਪ ਆਏ ਪਰਿਓ ਧਾਏ ਪਾਇੰ ਸੀਆ ਨਾਥ ਜਗਤੰ ਦਯੋ ਆਸਨੰ ਅਰਗ ਪਾਦ ਰਗ ਤੇਣੰ ਦਈ ਆਸਖੰ ਮੌਨ ਨੇਸੰ ਪ੍ਰਸੰਨਯੰ ਭਈ ਰਿਖ ਰਾਮੰ ਵੱਡੀ ਗਿਆਨ ਚਰਚਾ ਕਹੋ ਸਰਬ ਜੋਪੈ ਬੜੈ ਏਕ ਗ੍ਰੰਥਾ ਬਿਦਾ ਬਿਪ ਕੀਨੇ ਘਨੀ ਦਛਨਾ ਦੈ ਚੱਲੇ ਦੇਸ ਦੇਸੰ ਮਹਾਚਿਤ ਹਰਖੰ ਇਹੀ ਬੀਚ ਆਇਓ ਮ੍ਰਿਤੰ ਸੋਨ ਬਿਪੰ ਜੀਐ ਬਾਲ ਆਜੈ ਨਹੀਂ ਤੋਹਿ ਸਰਾਪੰ ਸਭੈ ਰਾਮ ਜਾਨੀ ਚਿਤੰ ਤਾਹਿ ਬਾਤਾ ਦਿਸੰ ਬਾਰਨੀ ਤੇ ਬਿਬਾਣੰ ਹਕਾਰਿਓ ਹੁਤੋ ਏਕ ਸ਼ੂਦਰੰ ਦਿਸ਼ਾ ਉੱਤਰ ਮੱਧੰ ਚੁਲੈ ਕੂਪ ਮੱਧੰ ਪਰਿਓ ਔਦ ਮੁਖੰ ਮਹਾ ਉਗਰ ਤੇਜਾ ਪਪਸਿਆਤ ਉਗਰੰ ਹਨਿਓ ਤਾਹੇ ਰਾਮੰ ਅਸੰ ਆਪ ਹਥੰ ਜੀਓ ਬ੍ਰਹਮ ਪੁੱਤਰੰ ਹਰਿਓ ਬ੍ਰਹਮ ਸੋਰੰ ਬੜੀ ਕੀਰਤ ਰਾਮੰ ਚਤੁਰਕੁੰਟ ਮੱਧੰ ਕਰਿਓ ਦਾਸ ਸੰਸਰ ਲਓ ਰਾਜ ਔਧੰ ਫਿਰੀ ਚੱਕਰ ਚਾਰੋ ਬਿਖੈ ਰਾਮ ਦੋਹੀ ਜਿਣੇ ਦੇਸ ਦੇਸੰ ਨਰੇਸ਼ੰ ਤਾਰਾਮੰ महायुद्ध जेता तेहु लोक जान्यो दयो मंत्री अतरंग महाप्रात परथंग कियो सैन नाचंग सुमित्रा कुमारंग मृतगत शांद सुमत महारिख रघुबर दुंदब बाजत दर दर जग की अस धुन कर बर पूर रही धुन सुरपुर सुडर महारघुनंदन जग पत मुन गन बंदन धर धर लो नर चीने सुख दै दुख बिन कीने अर हर नर कर जाने दुख हर सुख कर माने पुर धर नर बरसे है रूप अनूप अपै है अनका छंद प्रभु है अजू है अजय है अपै है अजा है अता है अलै है अजय है भुजंग प्रयात छंद बलियो चतर प्रातं सुमित्रा कुमारं करियो माथुरेसं तिसे रावणारं ता एक दैतं लवं उग्र तेजं दयो ताहि अपं शिवं सूल भेजं पठियो तीर मंत्रं दियो एक रामं महायुद्ध माली महाधर्म धामं शिवं सूलहीणं जवै शत्र जान्यो तबै संग ताकै महायुद्ध ठान्यो लयो मंत्र तीरं चल्यो न्याय सीसं त्रिपुर युद्ध जेता चल्यो जान ईसं लख्यो सूलहीणं रिपं जौन कालं तबै कोप मंड्यो रणं बिकरालं पजय काय खायं अकायंत सूरं हसे कंक बंकं कुमी गैन हूरं उठे टोप टुक्कं कमाणं प्रहारे रणंग रोस रज्जे महा छत्र तारे फिर्यो अप दैतं महारोस कै कै हणे राम प्रातं वह बाण लै कै रिपंग नास हेतं दियो राम अपं हणियो ताहि सीसं दुर्गा जाप जपं गिरियो चूम भूमं अकूम्यो अरकायं हण्यो शत्र हंता तिस चौपचायं गणं देव हरखे प्रबरखंत फूलं हत्यो द्यत द्रोही मिट्यो सर्बसूलं लवं नासरायं लवं कीन नासं सबै संत हरखे रिपं पे उदासं भजै प्राण लै लै तज्यो नगर बासं करियो माथरेसं पुरी वानवासं पयो माथरेसं लवं नासरहंता सबै शस्त्रगामी सबं शस्त्रगंता पाए दुष्ट दूरं करूरं सोठामं करियो राज तैसो जिमं औधरामं करियो दुष्ट नासं पपातंत सूरं उठी जैतुनं पुर रही लोग पूरं गई पार सिंधं सोबिंधं प्रहारं सुनियो चक्र चारं लवं लावणारं आथ सीता को बनबास दीपो पई एम तौ नै इतै रावणारं कही जानकी सो सुकत्थं सुधारं रचे एक बागं अबरामं सो सोभं लखे नंदनं जानकी क्रांत क्षोभं सुनी एम बानी सिया धर्म धामं रचियो एक बागं महा अबरामं मणिपूखितं हीर चीरं अनंतं लखे इंद्र पत्थं लज्जे स्रोभवंतं मणिमाल बज्रं शिशोभाय मानं सबै देव देवं दुति सुरग जानं गए राम तामो सिया संग लीने किति कोट सुंदरी सबै संग कीने रचियो एक मंदरं महा सुब्र ठामं करियो राम सैनं तहां धर्म धामं करी केल खेलं सो बेलं सो भोगं हुतो जौन कालं समय जैस जोगं रहियो सीय गर्भं सुनियो सर्ब बामं कहे एम सीता पुनर्बैन रामं फिर्यो बाग बागं विदानाथ दीजै सुनो प्राण प्यारे एह काज कीजै।
दियो राम संगं सुमित्रा कुमारं दई जानकी संगता के सुधारं जां कोर सालं तमालं विकरालं तहां सी को छोर आयो उतालं बनंग निरंजनंग देख कै कै अपारं बनंग बास जान्यो दयो रावणारं रुरोदं सुर उच्चं पपातंत प्राणं रणं जेम वीरं लगे मर्म बामं मुनि बाल्मीकं श्रुतं दीन बानी चल्यो चौक चित्तं तजी मोन तानी सिया संग लीने गयो ताम आपं मनो बाच कर्मं दुर्गा जाप जापं पयो एक पुत्रं तहां जान कीता मनोराम की नौ दुती राम तेला वह चार चिहनंग वह उग्र तेजं मनो अप अंसंग दुती काड पेजं दियो एक पालं सुबालं रेखी संग लसै चंद्र रूपं किदो द्योस ईसं गयो एक दिवसं रेखी संध्यानं लयो बाल संगं गई सीय नानं रही जात सीता महामोन जागे बिना बाल पालन लख्यो शोक पागे कुशा हाथ लैकै रच्यो एक बालं तिसी रूप रंगं अनूपं उतालं फिरी नाए सीता कहां आन देखियो ओही रूप बालं सुपालं बसेखियो कृपा मोन राजं कनी जान कीनो दुती पुत्र ताते कृपा जान दीनो एत सरी बचित्र नाटके राम अवतार दोए पुत्र उत्पन्ने त्याय समाप्तम पुजांग प्रयात छंद उतै बाल पालै इतै औध राजन बुले बिप जग्यं तज्यो एक बाजं रिपंग नास हंता दयो संगता कै बड़ी फौज लीने चल्यो संग वाके फिर्यो देश देसं नरेशान बाजं किनी नाहे बाद्यो मिले आन राजं महा उग्र तनिया बड़ी फौज लैकै परे आन पायं बड़ी भेट दैकै दिशाचार जीती फिर्यो फेर बाजी गयो बाल्मीकं रिख स्थान ताजी जबे पहाल पत्रं लवंग छोर बाच्यो बड़ो उग्र तन्या रसंग रुद्र राच्यो ब्रिचंग बाज बांध्यो लख्यो शस्त्र तारी बड़ो नाद कै सर्ब सैना पुकारी कहा जात रे बाल लीने तुरंगं तजो नाहि याको सजो आन जंगं सुन्यो नाम जुद्धं जबे श्रवण सूरं महा शस्त्र सौडी महा लोह पूरं हठे बीर हाठे सबे शस्त्र लैकै पर्यो मद सैनं बड़ो नाद कैकै पली पांत मारे पचारे सो सूरं गिरे जुद्ध जोधा रही तूर पूरं उठी शस्त्र चारं अपारंत वीरं प्रमे रुंड मुंडं तनं तच्छ तीरं गिरे लोथ पत्थं सोज थंत बाजी प्रमे छूच हाथी बिना स्वार ताजी गिरे शस्त्र हीनं व्यस्त्रंत सूरं हसे पूत प्रेतं प्रमी गैन हूरं कणं कोर निशान बज्जे अपारं खहे वीर तीरं उठी शस्त्र चारं चले चार चित्रं बचित्रंत बाणं रणं रोस रज्जे महा तेजवाणं चाचरी छंद उठाई दिखाई नचाई चलाई प्रमाई दिखाई कंपाई चखाई कतारी अपारी प्रहारी सुनारी पचारी प्रहारी हकारी कटारी उठाए गिराए पगाए दिखाए चलाए पचाए त्रसाए चुटवाए अनका छंद जब सर लागे तब सब भागे दलपत मारे पट पटकारे है तज भागे रग बर आगे बहु बिद रोवै समोहे न जोवै लव अर मारे तव दल हारे द्वै सस जीते नह भै पीते लक्ष्मण भेजा बहु दल लीजा जिन सिस मारू मोहे दिखारू सुन लो प्रातं रग बर बातं सज दल चल्यो जल थल हल्यो उठ दल धूरं नभ झड़ पूरं चौ दिस ढूके हर हर कूके बरखत बाणं थिरकत ज्वाणं लह लह तुजणं खह खह पुजणं हस हस ढूके कस कस कूके सुन सुन बालं हट तज उतालं दोहरा हम नहीं त्यागत बाज बार सुन लक्ष्मणा कुमार अपनो भार बल युद्ध कर अभी शंक बिसार अनका छंद लक्ष्मण गज्जेओ बड़ तन सज्जेओ बहु सर छोरे जन कण ओरे उत देव देखै तन तन लेखै इत सर छूटै मस कण टूटै पट बर गाजै दुंदब बाजै सर बर छोरै मुख नह मोरै लक्ष्मण बाच सिस सो सृण सृण लड़का जिन कर करखा दे मिल घोरा तुह बल थोरा हट तज अय्यै जिन समुहय्यै मिल मिल मोको डर नहीं तोको सिस नहीं मानी अत अभिमानी गह तन गज्जियो दो पग न भज्जियो अजबा छंद रुदे रण पाई सर झड़ लाई बरखे बाणं परखे ज्वाणं डिगे रण मद्दं अद्दो अद्दं कट्टे अंगं रुजे जंगं बाणन झड़ लायो सर बरसायो बहु अर मारे डील डरारे डिगे रण भूमं नर बर घूमं रजे रण कायं चक्के चायं अपूरब छंद गणे केते हणे जेते कई मारे किते हारे सबै भाजे चितंग लाजे भजे पै कै जीयंग लै कै फिरे जेते हणे केते किते काए किते ताए सिसंग जीते पटंग पीते महाक्रुद्धं कियो जुद्धं दो पराता खगं ख्याता महाजोधं मंडे क्रोधं तजे बाणं तनं ताणं मचे बीरं भजे पीरं कट्टे अंगं भजे जंगं रणं रुज्जे नरं जुज्जे भजी सैनं बिना चैनं लक्षण बीरं फिरयो तीरं इकै बाणं रिपं ताणं हरियो पालं गिरियो तालं इत लक्ष्मण बधे त्याय समाप्तम अड़ूहा छंद पाज गयो दल त्रास कै कै लक्ष्मणं रण भूम दै कै खले राम चंद हुते जहा पट भाज पग लगे तहा जब जाए बात कही उनै बहु पांत शोक दयो तिनै सुन बैन मोन रह बली जन चित्र पाहन की खली पुन बैठ मंत्र बिचारियो तुम जाहो परत उचारियो मुन बाल द्वै जिन मारियो तन आन मोहे दिखारियो सज सैन परत चले तहा रण बाल बीर मंडे जहा बहु पात बीर संगारही सर ओग प्रोग प्रहारही सो ग्रीव और पपीशनं हनवंत अंगद रीचनं बहु पात सैन बिठाए कै तिन पै चल्यो समहाए कै रण भूम परथ गए जबै मुन बाल दोए लखे तबै दोए काक पच्छा सोबही लख देव दानो लोबही परथ बाच लव सो अकड़ा छंद मुन बाल छाडो गर्भ मिल आन मोहु सर्ब ਲੈ ਜਾਹੀ ਰਾਗ ਵਤੀਰ ਤੋਹੇ ਨੈਕ ਦੈ ਕੈ ਚੀਰ ਸੁਨ ਤੇ ਭਰੇ ਸਿਸਮਾਨ ਕਰ ਕੋਪ ਤਾਨ ਕਮਾਨ ਬਹੁ ਭਾਂਤ ਸਾਇਕ ਛੋਰ ਜਨ ਅਭਰ ਸਾਵਣ ਓਰ ਲਾਗੇ ਸੋ ਸਾਇਕ ਅੰਗ ਗਿਰ ਗੇ ਸੋ ਬਾਹ ਉਤੰਗ ਕਉ ਅੰਗ ਭੰਗ ਸਬਾਹ ਕਉ ਚੌਰ ਚੀਰ ਸਨਾਹ ਕਉ ਚਿਤਰ ਚਾਰ ਕਮਾਨ ਕਉ ਅੰਗ ਜੋਧਨ ਬਾਨ ਕਉ ਅੰਗ ਕਾਇ ਪਬਕ ਕਉ ਸਰੋਣ ਸਰਤ ਛਲਕ ਕਉ ਭੂਤ ਪ੍ਰੇਤ ਪਕੰਤ ਸੋ ਕਉ ਕਮਦ ਉਠੰਤ ਕਉ ਨਾਚ ਬੀਰ ਬੈਤਾਲ ਸੋ ਬਮਤ ਡਾਕਣ ਜਵਾਲ ਰਣ ਘਾਇ ਘਾਇ ਵੀਰ ਸਭ ਸਰੋਣ ਪੀਗੇ ਚੀਰ ਇਕ ਬੀਰ ਪਹਾਜ ਚਲੰਤ ਇਕ ਆਨ ਜੁੱਧ ਜੁਟੰਤ ਇਕ ਐਂਚ ਐਂਚ ਕਮਾਨ ਤਕ ਵੀਰ ਮਾਰਤ ਬਾਨ ਇਕ ਪਹਾਜ ਪਹਾਜ ਮਰੰਤ ਨੇ ਸੁਰਗ ਤੌਨ ਬਸੰਤ ਗਜ ਰਾਜ ਬਾਜ ਅਨੇਕ ਜੁਜੇ ਨਾ ਬਾਚਾ ਏਕ ਤਬ ਆਨ ਲੰਕਾ ਨਾਥ ਜੁਜਿਓ ਸਿਸਨ ਕੇ ਸਾਥ ਬਹੋੜਾ ਛੰਦ ਲੰਕੇਸ਼ ਕੇ ਔਰ ਮੋਤਕ ਬਾਨ ਮਾਰਿਓ ਰਾਮ ਸਿਸਤ ਜੀ ਕਾਨ ਤਬ ਗਿਰਿਓ ਦਾਨਵ ਸਭੂਮ ਮਦ ਤਿਹ ਬਸੁੱਧ ਜਾਣ ਨਹੀਂ ਕੀਓ ਬਦ ਤਬ ਰੁਕਿਓ ਤਾਸ ਸੋ ਗਰੀਬ ਆਨ ਕਹਾਂ ਜਾਤ ਬਾਲ ਨਹੀਂ ਪੈਸ ਜਾਨ ਤਬ ਹਣਿਓ ਬਾਣ ਤਿਹ ਭਾਰ ਤੱਕ ਤਿਹ ਲੱਗਿਓ ਭਾਲ ਮੋ ਰਹਿਓ ਚੱਕ ਚਪ ਚੱਲੀ ਸੈਨ ਕੱਪਣੀ ਸੋ ਕ੍ਰੁੱਧ ਨਲ ਨੀਲ ਹਨੂ ਅੰਗਦ ਸੋ ਜੁੱਧ ਤਬ ਤੀਨ ਤੀਨ ਲੈ ਬਾਲ ਬਾਨ ਤਿਹ ਹਣੇ ਭਾਲ ਮੋ ਰੋਸ ਠਾਨ ਜੋ ਗਏ ਸੂਰ ਸੋ ਰਹੇ ਖੇਤ ਜੋ ਬਚੇ ਭਾਜ ਤੇ ਹੋਏ ਅਚੇਤ ਤਬ ਤਕ ਤਕ ਸਿਸ ਕਸ ਬਾਣ ਦਲ ਹਤਿਓ ਰਾਗ ਵੀ ਤਜ ਕਾਣ ਅਨੂਪ ਨਿਰਾਜ ਛੰਦ ਸੋ ਕੋਪ ਦੇਖ ਕੈ ਬਲੰ ਸੋ ਕ੍ਰੁੱਧ ਰਾਗ ਵੀ ਸਿਸੰ ਬਚਿੱਤਰ ਚਿੱਤਰ ਤੰਗ ਸਰੰ ਬਰਖ ਬਰਖਣੋ ਰਣੰ ਪਭਾਜਿਆ ਸੁਰੀ ਸੁਤੰ ਉਠੰਤ ਪੈ ਕਰੀ ਧੁਨੰ ਪ੍ਰਮੰਤ ਕੁੰਡਲੀ ਕ੍ਰਤੰ ਪਪੀੜ ਧਾਰਣੰ ਸਰੰ ਕੁਮੰਤ ਕਾਇ ਲੋਕਣੰ ਤਤਛ ਬਾਣਨੋ ਬਰੰ ਪਭਜ ਕਾਤਰੋ ਕਿਤੰਗ ਜੰਤ ਜੁਦਣੋ ਜੁਦੰ ਚਲੰਤ ਤੀਚਣੋ ਅਸੰਖ ਮੰਤ ਤਾਰ ਉਜਲੰ ਪਪਾਤ ਅੰਗ ਦਾਦ ਕੇ ਅਨਵੰਤ ਸੁਗ੍ਰੀਵੰ ਬਲੰ ਗਿਰੰਤ ਆਸੁਰੰ ਰਣੰ ਪਭਰਮ ਆਸੁਰੀ ਸਿਸੰ ਤਜੰਤ ਸਿਆਮਣੋ ਤਰੰ ਭਜੰਤ ਪ੍ਰਾਨ ਲੈ ਪਟੰ ਉਠੰਤ ਅੰਧ ਧੁੰਦਣੋ ਕਬੰਧ ਬੰਧ ਤੰਕਟੰ ਲਗੰਤ ਬਾਣਨੋ ਬਰੰ ਗਿਰੰਤ ਭੂਮ ਅਹਵਯੰ ਪਪਾਤ ਤ੍ਰਿਛਣੰ ਤਰੰ ਬਬੇਗ ਮਾਰ ਤੁਜਣੰ ਪਰੰਤ ਤੂਰ ਪੂਰਣੰ ਬਮੰਤ ਸ੍ਰੋਣ ਤੰ ਮੁਖੰ ਚਿਕਾਰ ਚਾਮੜੀ ਨਭੰ ਠਿਕੰਤ ਫਿੰਕਰੀ ਫਿਰੰ ਪਕਾਰ ਭੂਤ ਪ੍ਰੇਤਣੰ ਡਿਕਾਰ ਡਾਕਣੀ ਡੁਲੰ ਗਿਰੈ ਤਰੰ ਤੁਰੰ ਤਰੰ ਤਰਾ ਤਰੰ ਤਰੰ ਜਿਵੰ ਪਭਜ ਸ੍ਰੋਣ ਤੰ ਤਣੇ ਉਠੰਤ ਪੈ ਕਰੀ ਧੁਨੰ ਉਠੰਤ ਗਦ ਸੱਦਣੰ ਨਨਦ ਨਿਫਰੰ ਰਣੰ ਬਰਖ ਸਾਇਕੰ ਸਿਤੰ ਕੁਮੰਤ ਜੋਦਣੋ ਬ੍ਰਣੰ ਭਜੰਤ ਪੈ ਤਰੰ ਪਟੰ ਬਲੋਕ ਪਰਥਣੋ ਰਣੰ ਚੱਲਿਓ ਚਰਾਇ ਕੈ ਚਪੀ ਬਰਖ ਸਾਇਕੋ ਸਿਤੰ ਸੁਕ੍ਰੁੱਧ ਸਾਇਕੰ ਸਿਸੰ ਬਬਦ ਪਾਲਣੋ ਪਟੰ ਪਪਾਤ ਪ੍ਰਥਵੀਅੰ ਹਠੀ ਮਮੋਹ ਆਸਰ ਮੰਗਤੰ ਪਭਜ ਪੀਤਣੋ ਪਟੰ ਤਤਜ ਪਰਥਣੋ ਭੂਅੰ ਗਰੰਤ ਲੁਥ ਤੰ ਉਠੰ ਰੋਦ ਰਾਘਵੰ ਤਟੰ ਜੁਜੇ ਸੁਪ੍ਰਾਤ ਪਰਥਣੋ ਸੁਣੰਤ ਜਾਨਕੀ ਪਤੰ ਪਪਾਤ ਭੂਮਿਣੋ ਤਲੰ ਅਪੀੜ ਪੀੜ ਤੰ ਦੁਖੰ ਸਸਜ ਜੋਦਣੰ ਜੁਦੀ ਸੁਕ੍ਰੁੱਧ ਬਦਣੋ ਬਰੰ ਤਤਜ ਜਗ ਮੰਡਲੰ ਅਦੰਡ ਦੰਡਣੋ ਨਰੰ। सो गज बज बाजनो उठंत भै धरी सुरंग सनद बद खैद लंस बद जो दनो बरंग चचक चाम डी नबंग फिकंत फिंकरी तरंग पखंत मास हारणंग बमंत ज्वाल दुर्गयंग पवंत पार्वती सरंग नचंत ही सनोरणंग पकांत भूत प्रेतनो बकांत वीर बैतलंग तिलका छंद जुटे वीरंग छुट्टे तीरंग फुटे अंगं तुट्टे तंगं पग्गे वीरं लग्गे तीरं पिखे रामं धर्मं धामं जुज्जे जोधं मच्चे क्रोधं बंदो बालं वीर उतालं टुक्के फेर लिन्ने केर वीरें बाल जो द्वैकाल तज्जी कान मारे बाण डिग्गे वीर पग्गे तीर कट्टे अंग डिग्गे जंग सुद्धं सूर पिन्ने नूर लखै नाहे पग्गे जाहे तज्जे राम धर्मं ताम पौरै पेस खुले केस शस्त्रं छोर दै दै कोर दोहरा दोहों दिसन जोधा हरै पर्यो जुद्ध द्वै जाम जूज सकल सैना गई रह गे एकल राम त्यो प्रात बिन पै हनेओ अर सब दलहे संगार लाव अर कोश जूजन निमित लीने राम हकार सैना सकल जुझाए कै कत बैठे छप जाए अब हम सो तुम हूं लरो सुन सुन कौशल राय निरख बाल निज रूप प्रभ कहे बैन मुस्काए कवन तात बालक तुमै कवन तिहारी माए अकरा छंद मिथिलापुर राजा जनक सुभाजा तेह सिस सीता अत शुभ गीता सो बन आई तेह हम जाए हैं दुए भाई सुन रघु राय सुन सी रानी रघुबर जानी चित पहचानी मुख न बखानी तेह सिस मान्यो अत बल जान्यो हठ रण कीनो कह नहीं दीनो कस सर मारे सिस नहीं हारे बह विदबाण अत तन तान अंग अंग बेदे सब तन छेदे सब दल सूजे रग बर जूजे जब प्रभ मारे सब दल हारे बह विद भागे द्वै सिस आगे फिर न निहारें प्रभ न चितारें ग्रह दसलीना असरण कीना चौपई तब दूह बाल अयोधन देखा मनोरुद्र कीड़ा बन पेखा काट तुजन के ब्रिच सवारे पूखन अंग अनूप उतारे मूर्च पाए सब लय उठाई बाज सहत तह गे जहमाई देख सियापत मुख रो दीना कहो पूत विधवा मोहकीना इत सरी विचित्र नाटके राम अवतार लव बाज बांधवे राम बदह सीता ने सब जीवाए कथनं चौपई अब मोको काष्ट दे आना जरो लाग पत हो मसाना सोन मुन राज बहुत बिदरोए इन बाल न हमरे सुख खोए जब सीता तन रहा के काढ़ू जोग अग्न उपराज सो छाडू तब इम पई गगन ते बानी कहां पई सीता तै यानी अरूपा छंद सुनी बानी सिया रानी लयो आनी करे पानी सीता बाच मन मै दोहरा जो मन बाच कर मन सहत राम बिना नहीं और तो ए राम सहत जिये कहो सिया ते ठौर अरूपा छंद सबे जागे प्रमंग भागे हठंग त्यागे पगंग लागे सिया आनी जगंग रानी धर्म तानी सती मानी मनंग पाई उरंग लाई सती जानी मनै मानी दोहरा बहबद सीह समोद कर चले अयोध्या देश लाव कोश दो पुत्रन सहित सरी रघुबीर नरेश चौपाई बहुत पांत कर सिसन समोधा सी रघुबीर चले पुर औधा अनक बेक से शस्त्र सहाय जानत तीन राम बन आए एत श्री विचित्र नाटके राम अवतारे तेहु पिरातन सेना सहित जीबो।